अध्याय आठवा श्लोक अकरावा। यद् अक्षरम् वेदविदो वदन्ति विशन्ति यद् यतयो वीतरागाः यदिच्छन्तो ब्रह्मचर्यं चरन्ति तत्ते पदं संग्रहेण प्रवक्ष्ये। सकळा जाणणेया जे लाणी तिये जाणीवेची जे खाणी तया ज्ञानियांची आयणी जया ते अक्षरू म्हणिपे। चंड वाते ही न मोडे ते गगनची की फुडे वाचोनी जरी होईल मेहुडे तरी उरेल कैचे। तेवी जाणणे या जे आकळिले ते जाणीवले पणेची उमाणले मग नेणीवेची तया म्हणितले अक्षर सहजे। म्हणवनी वेदविद नर म्हणती जया ते अक्षर जे प्रकृतीसी पर परमात्मरूप आणि विषयांचे विष उलंडुनी जे सर्वेंद्रिया प्रायश्चित्त देवनी आहाती देहाची या बैसोनी झाडा तळी। तयापरी विरक्त जयाची निरंतर वाट पाहात निष्कामासी अभिप्रेत सर्वदाजे। जयाची या आवडी न गणिती ब्रह्मचर्याची साकडी निष्ठुर होऊनी बापुडी इंद्रिय करती। ऐसे जे पद दुर्लभ आणि अगाध जयाचिये थडिये वेद चुबकळीले ठेले ते पुरुष होती जे यापरी लया जाती तरी पार्था हेची स्थिती एक वेळ सांगो। तेथ अर्जुने म्हणितले स्वामी हेची म्हणावया होतो पामी तव सहजे कृपा केली तुम्ही तरी बोली जो का परी बोलावे ते अति सोपे। तेथे म्हणितले त्रिभुवन दीपे तुझ काय नेणोक संक्षेपे सांगेन ऐक। तरी मनाया बाहेरिलीकडे यावयाची सावीया सवे मोडे हे हृदयांच्या डोही बुडे तैसे कीजे।
हरी हरी हो
श्रीराम MH 12 66 65 या गाडीचे हेडलाईट्स चालू आहेत। जर आपल्यापैकी कोणाची गाडी असेल तर आपण ते हेडलाईट्स त्वरित बंद करावेत। MH 12 66 65 तसंच तिथे एक लेडीज पर्स सापडलेली आहे ज्याची कोणाची असेल त्यांनी सद्भक्त विलासदादांकडून आपली ओळख पटवून घेऊन जावी।
काळी पर्स आहे। वंदे गुरुणां चरणारविंदे संदर्शित स्वात्मसुखावबोधे जनस्य ये जांगलिकायमाने संसार हाला हल मोहर शांतये। पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ। अर्चन वंदन आणि दास्य अशा तीन भक्ती आपण आज पाहणार आहोत। परत परत विषय सांगतोय पण श्रवणापासून औत्सुक्य निर्माण होऊन तसंच जो विषय श्रवण करतो त्याचे वेध लागून तसं जीवन घडावं अशा प्रकारची इच्छा निर्माण होऊन ज्याची परमार्थाला सुरुवात होते अशी व्यक्ती जे श्रवण चालू असतं ज्या विषयाचं श्रवण करत असतो तो विषय आपल्या अंतःकरणामध्ये घोळवायला सुरुवात करतो. तसंच ज्यांच्याकडून आपण श्रवण करतो ती व्यक्ती अगदी पक्की अंतःकरणामध्ये स्थिर झाल्यासारखी होते. तिची स्तुती स्तवन करावं, तिला आदर्श मानावं अशा प्रकारची भूमिका तयार होते आणि त्या व्यक्तीचे वेध लागतात. ती व्यक्ती आदर्श होते आणि अशी आदर्श झालेली व्यक्ती याची स्तुती ती व्यक्ती करू लागते. याला कीर्तन म्हटलेलं आहे. अर्थात श्रवणाचा विषय हा परमात्मा असल्यामुळं परमात्म्याचे गुणवर्णन, रामकृष्णादी आदींचे गुणवर्णन आणि सद्गुरूंचे गुणवर्णन या सर्व गोष्टी कीर्तनामध्ये येतात. त्यानंतर ज्याचं गुणवर्णन करतो आहे ते गुणवर्णन जर बरंच असेल, त्याचा विस्तार पुष्कळ असेल, पण तो सगळा विस्तार एखाद्या शब्दाने आठवावा अशा पद्धतीने नामस्मरण सुरू होतं. जसं राम म्हटलं की रामाचं सगळं चरित्र आलं, राम परमात्मा हेही आलं. अशा दोन्ही गोष्टी नुसतं राम या नामस्मरणाने जशा व्हाव्यात आणि वरकरणी एक आदर्श जीवन जगण्याची प्रेरणा देखील मिळावी आणि परमात्म्याकडे जाण्याची प्रेरणा किंवा परमात्म्याच्या एकरूपतेची देखील इच्छा नामस्मरणाच्या योगाने अंतःकरणात उदित व्हावी आणि नाम नामी आणि नामधारक ज्याचं नाम आपण घेतो आहोत तो नाम घेणारा नामाच्या सहाय्याने शांती सुख अनुभवायला सुरुवात करतो असं विष्णू स्मरण. हा पंखा आहे मग तो जास्त या बाजूला झालाय. आणि मग त्याच्यानंतर नामस्मरण ही साधना सुरू झाल्यानंतर तो ज्यांच्याकडून श्रवण घेतो त्यांच्याकडून साधना शिकतो, अनुग्रह घेतो. तो अनुग्रह घेऊन साधना करायला लागतो आणि सद्गुरूंचा जो बोध तो बोध मिळवण्याचा यथाशक्ती प्रयत्न करतो. याला पादसेवन असं म्हटलेलं आहे. पाहणार पाहणे जया लागले ते तद्रूपत्वे प्राप्त झाले तरी मग जाणावे बाणले समाधान. पादसेवन भक्तीमध्ये समर्थांनी विशेष करून ध्यानाचा उल्लेख केलेला आहे आणि इथपर्यंत आपलं झालेलं आहे. ही जी पादसेवन भक्ती आणि पादसेवन भक्तीने परमात्म्याशी एकरूपता साधण्याचा प्रयत्न आणि काही एक तो क्षण, दोन क्षण, चार क्षण जमणं यामुळे आंतरिक समाधान निर्माण होणं इथपर्यंत साधकाची प्रगती झाल्यानंतर त्याला आपण परमार्थामध्ये जे प्राप्तव्य आहे ते हळूहळू मिळवतोय असा भाव निर्माण होतो. त्याला शांती मिळू लागते, समाधान मिळू लागतं. याचं कारण सद्गुरूंचा बोध, तो बोध ही व्यक्ती मिळवत असते. पादसेवन याचा अर्थ. पण त्याच्या व्यक्तिमत्वाला अजून पैलू पडणं आवश्यक आहे. मागच्या वेळेला मी सांगितलं ते म्हणजे अशा प्रकारची परमार्थामध्ये प्रगती करणारी व्यक्ती एका बाजूने श्रवण सातत्याने करत असते, सद्गुरूंची स्तुती ईश्वराची स्तुती चालू असते, स्तवन चालू असतं, नामस्मरण चालू असतं आणि ध्यानाच्या साह्यानी एकांतामध्ये एकरूपता देखील, त्यामुळं त्याचं जीवन एका जे समाधानाला प्राप्त होतं त्या समाधानांनी कदाचित आपल्याला जे मिळवायचं ते मिळालं असं समजून तो आपल्या देहाला मोठं समजायची शक्यता असते. साधकाची गफलत इथंच होते. त्याचं सगळं चांगलं चाललेलं असतं, त्याची साधना चांगली चाललेली असते, त्याला शांती मिळत असते, त्यामुळे तो स्वतःलाच विशेष समजायला सुरुवात करतो, असं होण्याची शक्यता असते. याच्यासाठी या एकांतातल्या आणि परमात्म्याशी एकरूपता साधून देणाऱ्या साधनेच्या बरोबरीने त्याचा देह सतत नम्र राहण्याची गरज आहे. आपण देहाच्या अंगांनी मोठे नाही आहोत हे सतत त्याला समजण्याची गरज आहे. जर मोठे किंवा शांतीला प्राप्त झालो तर ते देह मन बुद्धीला विसरल्यामुळं, पण जेव्हा व्यवहारात येतो तेव्हा तो आपल्या स्वतःला असा देह समजत असतो आणि इतरांपेक्षा स्वतःला वेगळा काढतो, मोठा समजतो. आणि हे घडू नये म्हणून तीन साधना, अर्चन, वंदन आणि दास्य, हा एक प्रकारचा मी मागच्या वेळेला म्हणालो मानसशास्त्रीय उपाय सांगितला. त्याला कुठंतरी वंदन, कोणाच्या तरी पायावर डोकं ठेवणं, सद्गुरू शिष्याला ते परमात्मा तत्वच तू आहेस असा उपदेश करतात आणि सद्गुरू शिष्याला सद्गुरू आणि शिष्य स्वरूपाच्या अंगानी एक आहेत असं सांगतात, ते पूर्णतेचाच उपदेश करतात. पण शिष्यांनी सद्गुरूंच्या समोर कायम नम्र असलं पाहिजे. आचार्यांनी अद्वैतम त्रिषु लोकेषु नाद्वैतम गुरुणासह असं म्हटलेलं आहे. तुला समजलं तत्वज्ञानाच्या अंगानी आणि ध्यानाच्या अंगानी परमात्म्याशी एकरूपतेचा भाव साधला म्हणजे मग देह मोठा झाला असं चुकून वाटायला लागतं. देहाच्या अंगानी आपण मोठे झालो असं वाटायला लागतं, आपण सद्गुरूंच्या बरोबरीचे झालो अथवा संतांच्या बरोबरीचे झालो असंही वाटायला लागायची शक्यता असते. याकरता नियमित देहाला पूजेमध्ये, अर्चनामध्ये, वंदनामध्ये आणि दास्यामध्ये ठेवावं अशा या पुढच्या तीन साधना सांगतात. समर्थ असं म्हणतात की मागा झाले निरूपण चौथे भक्तीचे लक्षण, आता ऐका सावधान पाचवी भक्ती. आता या अर्चन भक्तीमध्ये एक गोष्ट मात्र नक्की आहे की तुम्हाला सद्गुरूंची पूजा करायची आहे. समर्थांनी सांगितलंय की हा जो पूजा विधी आहे तो देवाचा पण सद्गुरूंचाही असावा. चित्ते वित्ते जीवे प्राणे सद्भावे भगवंत अर्चणे या नाव अर्चन भक्ती ऐसेची सद्गुरूंचे भजन करून असावे अनन्य या नाव भगवत भजन पाचवी भक्ती. खरं म्हणजे सद्गुरूंकरता सांगितलेलं पण सद्गुरूंच्या प्रतिमेचं पूजन, सद्गुरूंच्या मूर्तीचं पूजन, रामाचं पूजन, कृष्णाचं पूजन, याचं कारणही असं की सद्गुरूंचं पूजन जर सर्वांनी करायचं ठरवलं तर सद्गुरू देखील एक व्यक्ती असतात. तुम्हाला प्रत्येकाला त्यांच्या घरी जाऊन किंवा तुमच्या घरी बोलून त्यांचं पूजन कसं करता येईल? म्हणून मग देवाच्या पूजनाची अशी रीत इथं सांगितली ती ते पूजन करत असताना सद्गुरूंचंच पूजन करतो आहे असाच भाव ठेवायचा. स्वामीजी एक गोष्ट सांगत असत की एका फौजदाराला कोणी सांगितलं की रोज माता पित्यांच्या पाया पडत जा असं सांगितलं. सकाळी उठला की माता पित्यांच्या पाया पडत जा. त्याचं जीवन अर्वाच्य होतं. रात्री कधीतरी उशिरा पोलीस स्टेशनमधून यायचं, 12, 12:30, 1, 2 वाजता यायचं, कसंही यायचं. बोलणं रफ, शिवीगाळ तोंडात, पण माता पित्यांच्या पाया पडलं पाहिजे असं कोणीतरी त्याला सांगितलं. म्हणून मग त्यांनी घरी आल्यावर आई वडिलांना सांगितलं, आई वडील बिचारे वृद्ध वयस्कर होते, की मी सकाळी उठेन तेव्हा मला माझ्या दारापाशी तुम्ही पाहिजे, मला पाया पडायचे तुमच्या. अशी त्यांनी ऑर्डर केली आणि हे त्यांच्या सवयीप्रमाणे कधी 7 उठायचे कधी 9 उठायचे, तर आई वडिलांनी त्यांच्या दारात उभं राहायचं असं स्वामीजी सांगायचे. की घाबरून गेले की माझ्या तिथं दारात पाहिजे, उठल्या आपल्याला तुम्हाला नमस्कार करायचा आहे, तुमच्या पाया पडायचे. असं नाही असू शकत. म्हणून अर्चन भक्ती जी आहे ती प्रतिकारची करावी असं सांगितलेलं आहे. कोणी कोणी भावाप्रमाणे या अर्चन भक्तीचा देखील कहर करतात. स्वामीजींकडे एक भगिनी यायच्या आणि स्वामीजींची पूजा करावी अशी त्यांची फार इच्छा असायची. पण आपण स्वामीजींचा पूजेमध्ये किती वेळ घेतोय आणि आपल्यासारखीच जर सगळ्यांनी करायची ठरवली तर त्या व्यक्तीला किती बसायला लागेल याचं भान त्यांना नसायचं. जणू त्या आल्या की स्वामीजींनी त्यांच्या दिवाणावर पलंगावर पाय खाली सोडूनच बसायला पाहिजे आणि मग त्या सगळं बरंच साहित्य आणलेलं असायचं, तशी त्या पूजा करणार. अर्चन भक्ती अशी नसते. अर्चन भक्ती म्हणून प्रतीकाची सांगितलेली आहे. पण प्रतीकाच्या ठिकाणी भाव मात्र सगुणाचा, चैतन्याचा, सद्गुरूंचा अथवा परमात्म्याचाच ठेवायचा असतो. ही अर्चन भक्ती नम्रता सुचवते. तर वंदन भक्ती जी आहे ती अर्चनानंतर म्हणजे उपचारानंतर नम्र होऊन नमस्कार करणं, अहंकार देखील झुकवणं, वाकवणं, आपल्या स्वतःला वाकवणं असं सुचवते. मी अशी एक गोष्ट वाचलेली होती. एका राजानी त्याच्या विद्वत सभेमध्ये प्रश्न निर्माण केला की परमात्मा कसा आहे. तर विद्वानांनी सांगितलं की तो सर्व ठिकाणी भरलेला आहे, दाखवा. कोणाला दाखवता येईल ना कसा सर्व ठिकाणी भरलेला आहे ते. राजांनी जे त्यांचे मुख्य गुरु होते त्यांनाही सांगितलं की दाखवा, मला सगळ्या ठिकाणी भरलाय तर मला समजला पाहिजे, मला दिसला पाहिजे. कोणाला काही कळे ना की राजाला दाखवायचा कसा. राजांनी सांगितलं की आज विसर्जित करा विद्वत सभा, उद्यापर्यंत मुदत देतो, नाहीतर इतके दिवस आपण बसत कशा करता होतो. तुम्ही मला काही ना काहीतरी शास्त्रवचन सांगत होतात, मला गुंगून ठेवत होतात, मी आपलं तुमचं सगळ्यांचं ऐकत होतो आणि एवढा सगळीकडे भरलेला आहे असं म्हणता आणि मला दाखवू शकत नाही, मग माझ्या विद्वत सभेचा तरी उपयोग काय. उद्यापर्यंत जर मला नाही कोणी याचं समाधान करू शकलं तर एक एक करून सगळ्यांना आत टाकीन, माझा वेळ वाया घालवला. आणि खरंच कोणालाच कळेना. प्रधानाला देखील सांगितलं की यांच्याच्याने होणार नसेल तर आपल्या राज्यात जे कोणी असतील साधू संत त्यांच्यापैकी कोणाला तरी आणा, पण उद्या मला याचा उलगडा झाला पाहिजे. प्रधानही काळजीत पडला तसा की काय करायचं, कशा रीतीने आता शोध घ्या म्हणाले सगळीकडं. प्रधानही डोक्याला हात लावून बसलेला असताना आणि कोणीच काही सांगू शकत नाही अशी परिस्थिती असताना दुसरा दिवस उजाडला आणि सगळ्या विद्वानांना बोलवा म्हणाले. अजूनही कोण संत म्हणवतात त्या सगळ्यांना बोलवा. सगळे आले आणि राजा म्हणाला की मला उलगडा झाला पाहिजे की परमात्मा चराचरात भरलाय, सगळीकडे भरलाय, तो मला दिसेल, मलाही दिसला पाहिजे. तुम्हाला एवढं समजतं आणि मला समजत नाही असं नकोय मला. तर तिथं सगळे खाली माना घालून बसलेले असताना राजाच्या शेजारी जो चौरी ढाळत होता तर तो म्हणाला की मी सांगतो. राजाला म्हणाला की मी सांगतो, मी दाखवतो कसा सगळीकडे भरलाय ते. राजा म्हणाला की परवानगी आहे, तू सांग. तो म्हणाला की मी सांगेन तसं करायला मात्र पाहिजे, तर मला सांगता येईल. त्यासाठी मला मोकळीक असणं गरजेचं आहे. मोकळीक आहे म्हणाला. मग तो सिंहासनाच्या समोर उभा राहिला आणि म्हणाला की हे सांगण्यासाठी म्हणून पहिली महत्वाची अट म्हणजे तुम्ही त्या सिंहासनावरून उठायचं आणि मी त्या सिंहासनावर जाऊन बसायचं, ही माझी पहिली अट आहे असं म्हणाला. सगळे विद्वानही पाहत होते. राजा उठला, हा सिंहासनावर जाऊन बसला, राजासारखेच पाय खाली सोडून बसला आणि राजाला असं म्हणाला की या पायावर आता डोकं ठेवायचं. राजाने डोकं ठेवलं. तो म्हणाला असं नाही, आपला अहंकार देखील वाहतो आहे असा भाव आणता यायला पाहिजे. आपण कोणी नाही आहोत. आतापर्यंत बऱ्याच जणांचे नमस्कार घेतलेले आहेत. आता डोकं ठेवलेलं आहे आणि आपल्या स्वतःला पूर्णपणे विसरलेलो आहे अशा भावाला येईपर्यंत नमस्कार करायचा आहे. राजाने खूप मनापासून प्रयत्न केला, तशा प्रकारचा नमस्कार केला, करायचा प्रयत्न केला आणि हळूहळू राजाला अशा प्रकारचं वंदन जमल्यासारखं झालं. राजा स्वतःच्या पोझिशनला, पदाला विसरला, अवतीभोवती लोक बघताहेत हे विसरला. त्याला प्रथमच कोणापुढे नम्र झाल्याचं समाधान मिळत होतं. आणि मग त्याच्या कानावर शब्द आले की आता अशा प्रकारचा भाव जर झाला असेल तर डोकं वर करायचं आणि सगळ्यांकडे पाहायचं. तुझ्या लक्षात येईल की सर्वत्र एक वंदनीय प्रभू भरून राहिलेला आहे. तर राजा म्हणाला की अजून थोडा वेळ असंच पायावर डोकं ठेवू देत, फार बरं वाटतंय. याच्यामध्ये फार बरं वाटतंय. वंदन ही ज्या माणसाच्या गरजा आहेत त्याच्यातली एक गरज आहे. जसं अर्चन ही एक गरज आहे तुमची, तसं वंदन ही देखील एक गरज आहे. तुम्ही कोणीही असलात तरी नमस्कार करणं कोणाला ही तुमची गरज आहे. आणि त्या गरजेबरोबर आपण कोणाचं तरी दास आहोत असं समजणं ही देखील गरज आहे. एरवी या खेरीज जीवनामध्ये काहीतरी अपूर्णता वाटत राहण्याची शक्यता असते. हे मी खूप वरवरचं बोलतोय, कारण हा जो राजा आहे या गोष्टीतला हा काही श्रवण कीर्तन विष्णुस्मरण पादसेवन या मार्गाने आलेला नाहीये. पण जर नम्र झाला, नम्र झाला भूता तेणे कोंडिले अनंता असं तुकाराम महाराज म्हणतात. कारण नम्रता हा एक प्रकारचा यू अप्रोच आहे. तुम्ही आणि मी एकमेकांच्या समोर तू मोठा की मी मोठा म्हणून उभे असतो नेहमी. अगदी ऑफिसमध्ये सबॉर्डिनेट देखील, हाताखालचा कारकून देखील साहेबाकडं याला विशेष कळत नाही या भूमिकेतून पाहत असतो, साहेबाला माहीत नसतं. आणि साहेब देखील त्याच्याकडे त्या भूमिकेतून पाहत असतो. तू मोठा की मी मोठा याच्यातून सगळे संघर्ष निर्माण होतात. आणि जर नम्र कोणी झाला तर तो दुसऱ्याला जिंकण्याचा उपाय असतो. दुसऱ्याला वश करण्याचा उपाय असतो. एरवी तो आर्ग्युमेंटनी हरत नाही, माघार घेत नाही, पण नम्रतेसमोर माघार घेण्याची शक्यता असते, वंदनासमोर माघार घेण्याची शक्यता असते. आणि आपल्याला आपल्या जीवनामध्ये वारंवार माघार घेण्याची गरज आहे हे आपल्याला कळत नाही. कधी कधी आपल्या मतांकरता आपण रेटत चुकीचं आहे हे समजलं तरी आपला अहंकार असतो तो आपल्याला वाट घालायला लावतो, माघार घ्यायला भाग पाडत नाही. तशा प्रकारे हे अर्चन वंदन आणि दास्य हे केवळ देवघरातले उपाय नाहीयेत. हे देवघराबरोबर म्हणजे ज्यांनी ध्यानामध्ये सुख मिळवलेलं आहे तो नम्र झालेला आहे आणि तो देवाला जसे हात जोडतो तसा इतर ठिकाणी जर नम्र झाला आणि नम्र होऊन वर्तन करेल तर तो जग जिंकल्याखेरीज राहणार नाही. संत अशा प्रकारे नम्रतेनी जग जिंकतात, ते ज्ञानाने जग जिंकत नाहीत. तुम्ही त्यांच्या समोर आलात तर तुमच्यासारखेच ते तुमच्यापेक्षा जास्त नम्र होतात, म्हणून तुम्ही त्यांच्यापाशी अधिक नम्र होता. अशा प्रकारे हे अर्चन वंदन आणि दास्य आपण एक दोन चार मिनिटं शांत बसू, स्मरण करू. समजा काय सांगितलं जात आहे त्याचं हरी 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 स्वामी जी प्रभु प्रभु हरी हरी म्हणून अर्चन वंदन आणि दास्य याच्या बुडाशी आपण करत असलेल्या साधनेची शांती असावी आणि श्रद्धा प्रेम आणि आदर या गोष्टी असाव्यात. तर अर्चनाला अर्थ आहे, तर वंदनाला अर्थ आहे, तर दास्य करू शकेल. एकांतात मिळवलेलं जे सुख आहे ते सुख अनुभवल्यानंतर ते सुख व्यवहारात निघून जातं. व्यवहारात ते टिकत नाही, राहत नाही. प्रकृती प्रकृती यांचा संघर्ष जेव्हा येतो, समोरासमोर संघर्षाची गरज नाही आणि आपण आपल्या प्रकृतीवर येतो, तेव्हा ध्यानातलं सुख निघून जातं. निघून जातं याचा अर्थ ध्यानासारखं सतत अनुभवाला येत नाही, शांती तशी सतत अनुभवाला येत नाही. म्हणून ती ध्यानाव्यतिरिक्त पुढे काही काळ तरी टिकावी म्हणून सुरुवातीला अर्चन आहे असं समजा. आणि त्याच्या बुडाशी अत्यंत श्रद्धा असली पाहिजे. ज्याची आपण पूजा अथवा अर्चन करतो आहोत त्याच्याविषयी अत्यंत प्रेम आणि आदर असला पाहिजे. ती कवायत नसली पाहिजे. सगळे देव एकत्र केले, एका फडक्यामध्ये त्यांना एक डुबकी मारली पाण्यामध्ये, सगळ्यांना सामूहिक एका कोरड्या वस्त्रात पुसून टाकलं. एवढीच दक्षता घेतली की काल वाहिलेलं जे गंध आहे ते निघून गेलं, जाग्यावर ठेवलं आणि मग जमेल तसं कुठं कुठं प्रत्येकाला गंध चिकटवलं, अक्षता डकवल्या. अशी पूजा असू शकत नाही. अर्चन याचा आधार जर काही असेल तर अत्यंतिक श्रद्धा. सद्गुरूंचं पूजन करतोय ना, सद्गुरू स्वरूप देवाचं पूजन करतोय. माझ्याकडे एक गृहस्थ आले, ते असं म्हणाले की आमचे वडिलांनी सांगितलं मुंज झाल्यानंतर रोज पूजा करायला पाहिजे. तेव्हापासून माझ्या गळ्यात जी वडिलांनी पूजा टाकली ज्या 8व्या वर्षी, मी देखील माझ्या मुलाची मुंज होईपर्यंत वाट पाहिली आणि त्याला सांगितलं की रोज पूजा करायला पाहिजे. तो त्याला जमत नाही, त्याचे क्लासेस अमुक तमुक, तेव्हापासून पूजा बंद झाली म्हणाले. म्हणजे कशातच काही भाव नाही. श्रद्धा आदर प्रेम अशा गोष्टी असतील तर याला अर्थ आहे, नाहीतर अर्थ नाहीये. तसं पूजेच्या वेळेला संकल्प देखील असावा. प्रत्येक गोष्ट संकल्पाने करावी. गुरुजी तर सगळे शास्त्रीय विधी जे आहेत त्याच्याकरता प्रथम संकल्प सांगतात. म्हणजे कशाकरता हा विधी केला जातो आहे, वास्तुशांत असेल, मुंज असेल, लग्न असेल इत्यादी. संकल्प आहे आणि मग पूजन आहे. तर रोजच्या पूजनाच्या वेळेला काय संकल्प? आत्मशांती मिळावी याच्यापेक्षा दुसरा संकल्प काही नाही. आत्मसमाधान मिळावं याच्यापेक्षा दुसरा संकल्प काही नाही. पण संकल्प असावा. पूजेला बसल्यानंतर सुरुवातीला एक 2 मिनिटं नुसतं शांत डोळे मिटून बसावं. आपण काय करतो आहोत, कशाकरता करतो आहोत, काय मिळवायचं आहे. पूजा घेता ती प्रतिमा अंगा येतो अंतरात्मा. तर मग आपल्या अंतरात्म्याला शांती समाधान मिळण्यासाठी पूजा करतो आहोत. मी एका गावी गेलो होतो, तिथं त्या समाधीच्या तिथं जे उपचार, त्याची एक उत्सव होता, पूजा चाललेली होती. ती पूजा चाललेली असताना एक चार पाच जण उठून उभे राहिले आणि म्हणायला लागले की हा काय प्रकार चाललाय. आम्ही जेव्हा करत होतो तेव्हा या विधीच्या आधी अमुक अमुक विधी असायचा, तो विसरलात की काय, असं एकदम मोठ्यांदा आवाज निघाला. मग कोणीतरी त्यांच्यापाशी आलं, त्यांची काहीतरी समजूत काढायला लागलं, असं नाही तसं नाही, ते राहिलं असेल चुकून, गुरुजी नवीन आहेत, तसं चालणार नाही. तिथं एक भांडाभांडीचा प्रसंग उभा राहिला. हे सगळं आंतरिक समाधानासाठी चाललंय की कर्मकांडासाठी चाललंय हे देखील समजलं पाहिजे. म्हणून पूजेच्या आधी संकल्प पाहिजे आणि वेगवेगळ्या धर्मांमध्ये आपल्या आपल्या श्रद्धांप्रमाणे पूजा अथवा अर्चन असेल, त्या सगळ्याचा आदर असावा. आपण जिथं जातो तिथं ज्या पद्धती आहेत त्या पद्धतीप्रमाणे चाललंय त्याचा आदर आपल्या अंतःकरणात असावा. पूजेच्या वेळेला मौन देखील असावं. बहुंशी मौन असावं किंवा स्तोत्र असावीत. कोणाकोणाला जास्त सतत स्तोत्र म्हणून दम लागल्यासारखं होतं, नको वाटतं, अशा वेळेला मौन म्हणजे मनातही विचार नाही असा, किंवा मौन म्हणजे मौन राहून नामस्मरण असा कोणता तरी भाव असावा पूजेच्या वेळेला. तसं पूजा आपण मूर्तीची जरी करत असलो तरी त्या मूर्तीच्या माग अधिष्ठान म्हणून परमात्मा आहे, परमात्म्याची पूजा करतो आहोत असा भाव असावा. आणि तरीही सगुण मूर्तीची पूजा करतो आहोत अतिशय नम्रतेने करावी. मी असं ऐकलंय की गुलाबराव महाराज लर पांगारकरांबरोबर आळंदीला पूजेला गेलेले होते, तर पूजा अभिषेक करत असताना त्यांना खरकन आवाज आला. गुलाबराव महाराज दृष्टी नव्हती त्यांना, तर ते एकदम म्हणाले की कसला आवाज आहे. ते लर पांगारकरांच्या हातात सल्ले होते सोन्याचे, ते काढून फेकून दे म्हणाले. लागलं ना माझ्या माऊलीला असं म्हणाले. म्हणजे आपण पूजा करतो आहोत तर ते काय मूर्तीच आहे, कसंही सहन करेल असा भाव नसावा. स्वामीजी सांगायचे की कोण जोशी म्हणून एक गुरुजी, ते रामाची पूजा करत असत आणि रात्री जवळपास तासभर त्यांच्या रामाच्या मूर्तीचे पाय चेपत असत आणि मग झोपत असत. स्वामीजी असं म्हणायचे की मी आश्चर्याने पाहत असे की किती, आणि पाय चेपत असताना त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा व्हायच्या. तुम्ही कृपा करून आपण याच्यात कुठं बसतो अशा यांनी पाहू नका. आशा करता की तसंच झालं पाहिजे असं धरू नका, हे सगळं ऐकून ठेवा एवढंच. आपल्यापाशी जो भाव आहे तो अधिकाधिक एकवटून पूजा करावी एवढं आपल्याला समजलं तरी चालेल, नाहीतर आपण कुठेतरी कमी आहोत असा भाव निर्माण होईल. रामकृष्ण पूजा करत असताना ती मूर्ती त्यांच्याकरता चिन्मय असायची, ते बोलायचे त्या मूर्तीशी. आणि सर्वात शेवटी प्रसादाच्या वेळेला ते खूप आग्रह करायचे. आणि शेवटी म्हणायचं बर नको म्हणतेस तूच घे म्हणतेस म्हणून ते स्वतः तो नैवेद्य प्रसाद म्हणून खायचे. पाहणाऱ्यांना हे खूप चमत्कारिक वाटायचं पण हे ऐकून ठेवायला हरकत नाही की असाही भाव असू शकतो. नरेंद्रासारख्यांना तर तो वेडेपणा वाटायचा. अशा बुद्धीने कधीही पूजेकडे पाहू नये की जेणेकरून कोणी कोणाला वेडं म्हणावं पूजा करणाऱ्याला अशी आपली बुद्धी नसावी. उपळेकर महाराज पूजा करत असत तर ते असं म्हणत असत कधी कधी गोंधळ होतो. त्याच्या अंतःकरणात जी ज्योती आहे तीच ज्योती माझ्या अंतःकरणात आहे आणि तीच ज्योती मध्ये फिरते आहे. कोण कोणाला ओवाळते ओवाळलं जातंय की जात नाहीये मला असं वाटतंय की ही सगळी मिळून देवाचीच पूजा चालली आहे. कधी कधी रामकृष्ण हे कालीमातेच्या मस्तकावर फुलं व्हायचे आणि आपल्याही मस्तकावर व्हायचे. तिला गंध लावायचे आणि आपल्यालाही गंध लावायचे. पाचवी भक्ती ते अर्चन. अर्चन म्हणजे देवतार्चन. शास्त्रोक्त पूजा विधान केले पाहिजे. शास्त्राने सांगितलं तसं पूजा विधान केलं पाहिजे. प्रथम शास्त्राला जपलं समर्थांनी. शास्त्र विरुद्ध नको. नाना आसने उपकरणे वस्त्रे अलंकार भूषणे मानस पूजा मूर्ती ध्याने या नावं पाचवी भक्ती. मात्र शास्त्र आणि शास्त्रोक्त पूजा विधान त्याच्यामध्ये परमार्थ शास्त्र जर पाहायचं झालं तर अद्वैत भावानी अंतःकरणात ठेवून अद्वैत भाव एक भाव ठेवून देह मात्र अतिशय नम्र झालेला आहे दास आहे अशा भावानी पूजा करणं एवढं जरी केलं तरी पुष्कळ आहे. बदललेल्या काळात याचे सगळे संदर्भ बदलतात. माझ्या लहानपणीची गोष्ट घरोघर पूजा करणाऱ्या व्यक्ती तास तास दीड दीड तास पूजा करत असत. माझे वडील जवळपास तास दीड तास पूजा करायचे. आम्ही ज्या वाड्यात राहायचो ते मालक दादा म्हणायचो आम्ही त्यांना आपटे वकील. ते जवळपास अडीच तास पूजा करायचे. त्यामुळे हे सगळं संदर्भानुसार काळानुसार घ्यायला हरकत नाही. मात्र याचं मर्म आहे ते एकच असलं पाहिजे. समर्थांनी सांगितलं की मानस पूजा आणि मूर्ती ध्यान हेही अर्चन भक्तीमध्ये येतं. जर कोणी पूजेच्या आधी मानस पूजा केली आणि प्रत्यक्ष पूजा केली तर जास्त समाधान मिळतं असं लक्षात येईल. पूजेच्या आधी मानस पूजा आणि ध्यान देखील थोडं केलं पण हे सगळे ज्यांनी त्यांनी अनुभवण्याचे भाग आहेत. समर्थांनी या श्लोकावर विविध देवांना गणेश विष्णू शिव इत्यादी कुळधर्म देखील पण मुख्यतः ते असं सांगतात की काया वाचा आणि मने चित्ते वित्ते जीवे प्राणे सद्भावे भगवंत अर्चने या नाव अर्चन भक्ती. ऐसेची सद्गुरूंचे भजन करून असावे अनन्य या नाव भगवत भजन पाचवी भक्ती. मने भगवंतास पूजावे कल्पून सर्वही समर्पावे मानस पूजेचे जाणावे लक्षण ऐसे. प्रांजळपणाने मी तुम्हाला हे सगळं निरूपण करत असताना एक गोष्ट सांगतो की आमच्या घरी माझे वडील पूजा करत असत आणि वडील गेल्यानंतर रोज पूजा मी करीन असं मी सांगितलं आईला, पण आईला पूजा तिने करावी असं वाटतं आणि घरी पूजा ती करते, मी मानस पूजा करतो आणि ध्यानाच्या आधी देखील मी मानस पूजा करायला सांगतो, थोडक्यात सांगतो मानस पूजा करावी आणि मग ध्यानाला बसावं असं सांगतो। मानस पूजा देखील पूजेच्या बरोबरीचीच आहे, आणि मनाने भगवंताला पूजन करणं आणि कल्पून सर्व अर्पण करणं हे जे मानस पूजेचं लक्षण आहे ते प्रत्येकाला करता येणं शक्य आहे। ध्यानाला बसायच्या आधी मानस पूजा करून ध्यानाला बसावं अशी मी सवय ठेवलेली आहे। आपल्याला साधायचे काय हे समजलं पाहिजे। ही जी अर्चन भक्ती आहे या अर्चन भक्तीनी आपला देह नम्र होणं, आपण आपल्याला कोणीतरी पूज्य आहे आणि आपण पूजा करतो आहोत हा स्वतःवर संस्कार होणं ही गरजेची गोष्ट आहे, आणि तशा प्रकारे या अर्चन भक्तीकडे मी पाहतो। आता ही जी सहावी भक्ती वंदन म्हणून आहे हा खरं म्हणजे मी माझ्यापुरता एक ग्रुपच समजतो, अर्चन वंदन आणि दास्य जो एक विशिष्ट संस्कार निर्माण करतो साधकावर, तर ही वंदन भक्ती आणि त्याच्या पाठोपाठ असणारी दास्य भक्ती पुढच्या वेळेला बघूया। हरिओम तत्सत्। विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत। ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंज जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य सिद्धनम्। ओम शांति शांति शांति। हरी 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 ज्ञानोपा मौली प्रभु स्वामी हरी हरी हरी। बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। हरि हरि।